येशिया अध्याय 30। परमेश्वर असे म्हणतो, बंडखोर मुलांना हाय हाय, हे ते योजना करतात त्या माझ्यापासून नाही। ते दुसऱ्या राष्ट्रांबरोबर युती करतात पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही। अशी ती पापाने पापांची भर घालतात। ते फारोकडे संरक्षण मागण्याकरता आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिस्राकडे खाली उतरून जातात। यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज आणि मिस्रामधील आश्रय हे तुमच्यासाठी मानखंडना असे होईल। तुमचे अधिकारी सोनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत, कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे सहाय्य किंवा हित करणारे नाहीत तर लाज व निंद असे आहेत, त्यांच्यामुळे ते सर्व लाजवेले जातील। नेगेबमधल्या प्राण्याविषयी घोषणा संदेश आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून सिंहीन व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवाच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात। मिस्राच्या मदतीला काही किंमत नाही, म्हणून मी मिस्राला स्वस्त बसणारा रहाब असे नाव दिले। आता तू त्यांच्या उपस्थितीत पाठीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्ष म्हणून ते साठून राहील, कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले जी परमेश्वराचे शिकवण ऐकण्यास नकार देतात। ते पाहणाऱ्यांना म्हणतात, तुम्ही पाहू नका, आणि भविष्यवाद्याला म्हणता, आमच्याजवळ सरळ भविष्य सांगू नको, आम्हास बऱ्या वाईटातील आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्य सांग, मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर, इस्रायलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा। यामुळे इस्रायलाचा पवित्र असे म्हणतो, कारण तुम्ही हा संदेश नाकारता आणि जुलूम व कपट यावर विसंबून राहता, म्हणून हा अन्याय तुम्हास जसा लुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल। कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्या सोडवणार नाही, आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही, कारण परमेश्वर माझा प्रभू इस्रायलाचा पवित्र देव असे म्हणतो, तुम्ही फिरणार आणि शांत राहाल तर तुम्ही तराल। तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे, पण तुम्ही इच्छुक नव्हते। तुम्ही म्हणता, नाही, कारण आम्ही घोड्यावर बसून पळू म्हणून आम्हास पळावे लागेल आणि आम्ही चप्पळ घोड्यावर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चप्पळ होतील। एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील, 5 जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल। पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल, तोपर्यंत असे होईल। तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहिल, तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल, कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे। जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहेत, कारण एरुश्लेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधी रडणार नाहीस। खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करेल, जेव्हा ते ऐकेल तो तुला उत्तर देईल। जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दुःखाचे पाणी देईल, तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील। जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल, तर तुझे कान तुझ्या मागून वाणी ऐकतील, हा मार्ग बरोबर आहे, तुम्ही या मार्गात चालावे। तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्त्याचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओती मूर्तीची मंडवणी तुम्ही विटाळवाल। तुम्ही त्या देवांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल। तुम्ही त्यांना म्हणाल, येथून निघून जा। तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल, आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल, आणि पिके विपुल होईल। त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणामध्ये चरतील, आणि बैल व गाढव जे नांगरतात ते सुपाने व दाताळ्याने उफणलेल्या धान्यांचे आंबुवन खातील, आणि वदाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील। त्या उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील। त्यावेळी चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल, आणि सूर्यप्रकाश जसा 7 दिवसांचा प्रकाश तसा 7 पट होईल। परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील, आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील, तेव्हा असे घडेल। पाप परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते व दाट धुराच्या लोटाने दूरवरून येत आहे. त्याचे होठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्निप्रमाणे आहे. त्यास श्वास जणू काय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे, अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे आणि त्यांचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील. जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रमाणे तुमचे गीत होते आणि जसा कुणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्रायलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल. परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकास ऐकू जाऊ देईल आणि वारा पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भूज चालवील. परमेश्वराचा आवाज ऐकून अश्रू विखुरला जाईल, तो त्यास आपल्या काठीने मारील आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्यावर मारील तो डफ व विणा वाजत असताना होईल आणि हात खाली वर करीत युद्धामध्ये तो त्यांच्याशी लढेल. पूर्वीपासून तोफे तयार करून ठेवले आहे, ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रुंद केले आहे, त्याच्या चितेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवितो.